ಯಾಕೆ ಇದರ ಹಿಡಿ ಎರಡು ತಗೋರ
ಬಾಯ್ 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 ಬಾಯ
Gracias. moi je dis
non, 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 non.
Ah,
non, she will come and say what she said without
yes. Okay, yeah.
मोशी तुम्ही जरा एक मिनिट आता इथे या जरा जवळ याच्या तुम्ही आता गाणं कुठलं म्हटलं एवढं फक्त आम्हाला असं सांगा आता मी बोलते एकदाच तुम्ही इथे येऊन जरा बसा तोंडाने फक्त सांगा म्हणजे कसं की या
बंद राहता
नाही आता होईल चालू तुम्ही म्हणायला लागलात की चालू
देवाला मी बी जातो आणि देवाला मी बी जातो मला जायला ग जायला ग जायला झाली रात मला जायला ग हे नंतर
काय तरी तरी गाडीला गाडी लाग पाच ऊस माझ्या तरी गाडीला गाडी लाग पाच ऊस
माझ्या तरी गाडीला गाडी लाग पाच ऊस
माझ्या तरी जाती लगता जाऊस तरी लिंबाला लिंबाला गगू
ಉತ್ತಯೇಲು
ಸಾಂಡಲಿ ಗದಗಡಾತ್
तरी रंबाली रंबाली ग जंगलात तरी बाईच्या बाईच्या ग डोंगरात येलू तरी बाईच्या बाईच्या ग डोंगरात तरी लेविती ग मकरात सुडा तरी लेविती लेविती ग मकरात तरी दिसत दिसत ग काळ नील
पाणी तरी दिसत दिसत ग
काळ नील येलू तरी धुईती धुईती ग काजा येळ
तोंडी सांगा कसं म्हटलं कारण सगळे आम्हाला लिहून नाही घेत आले
तसं फाडते पडत नाही
हातानी तोंडानी म्हणा म्हणजे गाण्यात नाही शब्दात
सांगा
आता सांगा
अंद्रे
जोगळ भावीवळ जोगळ भावीवळ पाणी दिसत काळ निळ परस रामायळ येलो धुईती का जायळ
दुसरं आधीच सांगा
ಬಡ್ಡಿಗೆ ಅಂಡಿ
ನೋಡ ಎಕ್ ಮಿನಿಟ್ ಪುನಃ ನೀಳ ಕಾಜ ಸಾಂಗ ಪರತ್ ಶಬ್ದ ಸಾಂಗ ಖೂಪ ಆವಾಜ ಆಮಾಲ ಕೈಸ ಕಳ
कस सांगा म्हणता मला
हे काळू
आणि येलू धुवी ती परशुरामाचं येलू धुवी ती काच येळ एवढंच फक्त शब्दात
जोगळ भावीवर जोगळ भावीवर पाणी दिसत काळ निळ
परत 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 सांगा आता आवाज करू नका
जोगळ भावीवर पाणी दिसत काळ निळ परस रामायळ येलो धुईत का जायळ सगळं आहे मावशी काय करतेस
का चाल वेगळी म्हणा
कुठलं सोडत नाही मावशी मी गीत साध कुठलं बी असून कचा साध मी कचा मही मरा हे त्यांचं कन्नड जर असेल कन्नड जर असलं तर मी मराठी
आकाताई
माळगे ते बघा मालक आमचं बस ऐकायला मालक
बरं आता दुसरं आहे ते तसं साधं आम्हाला म्हणून सोडून दुसरं आवाज करायचा नाही आता जरा गळा दुसरा
घ्या नको बाई हे नको
आणि
काहीतरी साकर बिगारीचा बाई लाडू ये
बाई जुनै हित ना मां बाई किती दूर हित ना तरी मंबाई गाय किती बाई दूर आहे काही तरी चांदीच्या गा गादी बाई वर आहे सोना जो किता माझा दीर सोन तरी जुकिता गा माझा बाई दिराय सासूबाई सासू तरी बाई लागा शिंगार बाई सराय जाऊ बाईला चिंचपट्टी जाऊ बाईला चिंचपट्टी जाऊ तरी बाई लागा चिंचबाई पट्टी पंचवीस तरी पुत बिगळ्याची बाई माळाय माझ्या गळ्याला झाली दाटी माझ्या गळ्याला झाली दाटी काही तरी कडगा बघा गाव बाई शार शार तरी कडगा बघा गाव बाई शार बाई कात काही तरी देवती ग बरी बाई नात हाई फुलाच्या झबक्यात हाई फुलाच्या झबक्यात काही तरी कडगावा ग गावा बाई मंदी काई वाजत मजा मजा माझ्या बाई मजाय काही तरी आऊश्या ग माझ्या बाई पित्याय हाती कारण्यात वेंड बाजूय हाती कारण्यात वेंड बाजूय
शब्द आता शेवटचं आहे ना ते फक्त आम्हाला ओवीत शब्द सांगा गेंड बाजूचा
चार पाच ओवी
ही दोन तीन ज्या ओवी आहेत ना की केला मी चिच खाली चिच खाली मी व्याही केला आणि गावात वर्धा राहिली म्हणे त्याने ते फक्त आता आम्हाला असं शब्दात सांगा आता म्हणले त्या चार पाच ओव्या आम्हाला शब्दात
खडगावा गावामध्ये काही वाजत मजा मजा कडगावा गावामध्ये काही वाजत मजा मजा आवस माझ्या पित्या हाती करंडेट भेंड बाजा कडगावा गाव शहर हाई पाण्याच्या डमकात ज्योतिबा भैरीनाथ तो कडा झुबक्यात काय मावशी लई दिवस झाले म्हणून किंवा कुठलं
पुन्हा पुन्हा सांग
आणि कच म्हटलंय
पुन्हा
चिंच खाली
बंधू युवाई मीने केला हंबा सोडून चिंच खाली गावात वर्दी गेली भन भावाची येणं झाली
तुम्ही काय करा हे दार उघडच ठेवा
नाही पोरं नाही
पुढचे पुन्हा नाही झालं जुन्न इथन मुंबई किती दूर आहे चांदीच्या गादीवर सोनं जोकिता माझा
चिंचपट्टी ते
सासूबाईला शिंगार सर जाऊबाईला चिंचपट्टी पंचवीस पुतळ्याची माझ्या मळ्याला गळ्याला झाली दाटी
पर घरीला जायचा है का नाही
ते काय माहित नाही मासी
सर्व लंब लंब बाल
ते काय नाही
कपाळीचं कुकू
माझं दागिना फडक
कुठलं
म्हणता म्हणा पण गळा दुसरा गौरीच नाही असं साधं सांगा
हे गणपती
त्याच्यापेक्षा काय भावावरनं शेतावरनं बहिणीवरनं असं सांगायचं असत
ती म्हणते
दिवाळीच्या सणाला बंधू आला बलवायला धडा धडा मालकनी जाते मायारीला धडा धडा मालकनी जाते मायारीला दिवाळीच्या सणाला बाबू आला बलवायला दिवाळीच्या सणाला बंधू आला मायर माझा जलम भूम धरल किती अतिरंग तू धडा धडा मालकनी जाते मायारीला धडा धडा मालकनी जाते मायारीला
दिवाळीचा सणाला भाऊ आला बनवायला दिवाळीचा सणाला बंधू आला बयाला धडा जाते मायारीला धडा धडा मालकमी जाते मायारीला
भेटून येईल आईला माझ्याचा हो बापाला भेटून येईल आईला माझ्याचा हो बापाला मायर माझा जलम धरल किती अतिरंग तुम्ही मायर माझा जलम भूम धरल किती तिरंग तुम्ही धडा धडा मालकनी जाते मायारीला धडा धडा मालकनी जाते मायारीला
दिवाळीचा सणाला भाऊ आलाय बलवायला दि
नाही
एक मिनिट आता पुढे मावशी आणि ह्यातलं एक ओ त्याने जसं तोंडाने शब्द सांगितला ना तसं हे आम्हाला सांगा आता की दिवाळीच्या सणाला भाऊ आलाय न्यायला धाडा धाडा मालक मी जाते माहेराला एवढं कसं आम्हाला सांगा शब्द तुम्ही एकटाच सांगा
ते दिवाळीच्या सणाला भाऊ आला बोलवायला धडा धडा मालक मी जाते माहेरीला
पुढचा शब्द
हा झोपून येईन तंबी गाडी घेऊन येईन खिलारी जोडी
परत सांगा
हा सोडा तुम्ही मनाची हाटी सांगा मजला काहीतरी धडा धडा मालक मी जाते माहेरीला हा भेटून येईन आईला माझ्या त्या बापाला माहेर माझा जलमभूमी धरल किती तिरंग तुम्ही धडा धडा मालक मी जाते माहेरला मनी साहेब रावा दिवाळीचे ताट चांदीचं ताटल चांदीचं ताट
एक मिनिट पहिल्यापासून सांगा काय म्हणलं
साहेबराव दिवाळीची ताट
होईल भेट
बस हेच पुन्हा बोलायचं
मने
साहेब मनी साहेबराव काय या ना बरोबर
मने
साहेबराव
दिवाळीची ताट भाऊ बहिणीला होईल
भेट हाती घेऊन चांदीची ताट काय दिवा लावी ना 360 ओवाळीनं भावाला माझ्या त्या देवाला
पहिल्यांदा पुन्हा सांगा आता काय म्हणाला
झालं ते
मने माझे ते भाऊ साहेबराव
दिवाळीची ताट
परत सांगा एकदा फक्त शब्द
मनी साहेबराव दिवाळीची ताट भाऊ बहिणीला होईल भेट काय भाऊ बहिणीला होईल भेट हाती घेऊन चांदीचं ताट दिवा लावी ना 360 ओवाळीनं भाऊला माझ्या त्या देवाला
आता एक तुम्ही जी ओवी आहे ना तुमची ती एकटी म्हणा बाकी कोणी नको त्याच्यात ना खूप आवाज झाला की गोंधळ होतो एकटच म्हणा तुम्ही दुसऱ्या कोणी नको पण जात्यावरची ओ
हेच
दुसरी ही किंवा कुठली
मने साहेबराव दिवाळीचं ताट भाऊ बहिणीला होईल भेट आता हेच गाणं तुम्ही एकट्याने म्हणा
पण एकट्याने म्हणा
दिवाळीच्या सणाला भाऊ आला बोलवायला दिवाळीच्या सणाला भाऊ आला बोलवायला धडा धडा मालक मी जाते मायारीला धडा धडा मालक मी जाते मायारीला घेऊन येईन तंबी गाडी झोपून आणला खिलारी जोडी सोडा तुम्ही मनाची हाट सांगा मजला काहीतरी सोडा तुम्ही मनाची हाट सांगा मजला काहीतरी धडा धडा मालक मी जाते मायारीला धडा धडा मालक मी जाते मायारीला भेटून येईन आईला माझा जलमभूमी धरल किती तिरंग तुम्ही मायर माझा जलमभूमी धरल किती तिरंग तुम्ही धडा धडा मालक मी जाते मायारीला धडा धडा मालक मी जाते मायारीला मनी साहेबराव दिवाळीची ताट भाऊ बहिणीला होईल भेट हाती घेऊन चांदीची ताट दिवाला विने 360 ओवाळीने भावाला माझ्या त्या माझ्या त्या देवाला धडा धडा मालक मी जाते मायारीला, धडा धडा मालक मी जाते मायारीला।
चाल चाल म्हणा दुसरा, आमच्याकडे गळा म्हणतात तिकडे, चाल दुसरी म्हणा।
चाट्याच्या दुकानात, चाट्याच्या दुकानात भाऊ बसल दोघ तिघ, दोघ तिघ भाऊ तरी बसल ग दोघ तिघ, दोघ तिघ बसल दोघ तिघ, धाकट बंधू बोल नाही पाताळ बैना जुग, बैना जुग नाही तरी पाताळ ग बैना जोग, बैना जुग धन्याची कोतंबीर, धन्याची कोतंबीर तरी येऊन ग बिघडली, बिघडली येऊन बिघडली माझी तू बैना बाई, जावानंदात निवाडली, निवाडली जावा तरी नंदात ग निवाडली, निवाडली तरी बाई निग जमविल, जमविल बाईन जमविल थोरल माझा बंधू, घर शान्याने चालविल, चालविल घर तरी शान्याने ग चालविल, चालविल इंद्रावन माझ खायाच नव्हत मन, नव्हत मन माझ तरी खायाच ग नव्हत मन, नव्हत मन खायाच नव्हत मन शेजीच्या संगतीन माझ हारल श्यानपण, श्यानपण माझ तरी हारल ग श्यानपण, श्यानपण पिकल इंद्रावन, पिकल इंद्रावन माझ खायाच व्हत मन, व्हत मन माझ तरी खायाच ग व्हत मन, व्हत मन खायाच व्हत मन शिजणारीचा सुद्धा भाऊ, मला वेडीला काही ठाऊ, काही ठाऊ मला तरी वेडीला ग काही ठाऊ, काही ठाऊ तू जाणी माझा साध, तू जाणी माझा साधू साध वाऱ्याने ऐकू गेला, ऐकू गेलो साध तरी वाऱ्याने ग ऐकू गेला, ऐकू गेलो वाऱ्याने घोडा तरी मैदानी ग उभा केला उभा केलू मद्यानी रात्रीच मद्यानी रात्रीच दिवा लावून काय केलं काय केलू दिवा तरी लावून ग काय केलं काय केलू लावून काय केलं नटव माझा बंधू गाडी बाईल उभा केलं उभा केलू गाडी तरी बैल ग उभा केलं उभा केलू
आता सांगितलेलं फक्त
मध्यानी रात्रीच दिवा लावून काही केलं नटवा माझा बंधू घोडं घोडं बैल उभा केलं टिकलं इंद्रावन माझं खायचं नव्हतं मन शेजीच्या संगतीनं माझं हरलं शानपण टिकलं इंद्रावन माझं खायचं होतं मन शेजी नारीचा जुद्दा भाऊ मला येडीला काही नठव जुद्दा भाऊ मला
तुझा भाऊ
शिजी नारीचा जुद्दा भाव मला येडीला काही ठाव जुद्दा भाव मला येडीला काही ठाव कडून कार येलं चिचबाईने जमीविल थोरला माझा बंधू घर श्यान्याने चालविल धन्याची कोथंबीर फुलं येऊन बिघाडली माझी तू बहिणाबाई जावा नंदात निवाडली आणि कुठलं म्हटलं
चाट्याच्या दुकानात
चाट्याच्या दुकानात भाऊ बसलं दोघ तिघ धाकटा बंधू बोल नाही पाताळ बहिणा जोग माळ्याने केला मळा बंधू माझ्याने केली शिरी माळ्याने केला मळा बंधू माझ्याने केली शिरी जुंदळ्यामध्ये मिती पाण्या वाचून झुलव देते शेती पाण्या वाचून झुलव देते माळ्याने केला मळा बंधू माझ्याने केली शिरी पानं मळ्याला माग सारे मोठं नि मोठं डोळं तुझ्या डोळ्याचा मला धाक नटवे माझ्या बंधू राणी कायद्यात तुझी राख मोठं नि मोठं डोळं तुझ्या डोळ्याचा मला धाक नटव माझा बंधू राणी कायद्यात तुझी राख नार गरबीनं पाण्या जाती तिला उन्हाची मारे घेरी चापचंदानं माझ्या दारी बस सावली बिन घोरी बस सावली बिन घोरी
दुसरा गाळा बघतो निदान म्हणून
मध्यम रे साठते
दुसरा गळा बदलून म्हणा तुमचा आवाज इतका चांगला ना चाल चाल नाही तुमचा आवाज खूप चांगला
माझं साथ सगळं तसंच आहे बाबा
तुमचा आवाज इतका चांगला आहे ना आता हे जे मूवी म्हणले ना की तुम्ही गळ्यामध्ये म्हणा चालीमध्ये म्हणा
आणि मावशी आता बंधूवरून म्हणले ना आता मुलीवरून म्हणा
हे
शेवटचं अगदी वेगळं आणि चालीवर
म्हणून चाल नका
हा चालीवर म्हणा आणि आता जे वेळा चाली म्हणले ना त्याच्यापेक्षा
वेगळीच
चाल काही नाही
अजून तुमच्या पद्धतीने म्हणा काय
म्हणायचं कमी हो बेस
आवाज सुंदर आहे तुमचा
सुंदर आहे ते कोकण्याचं भाषिक त्यासनीच पडत आहे ते
आम्हाला पडत नाही त्यासनी पटत नाही कन्नड पाहिजे
नाही नाही ते चाल त्याच्या ओळणच जात आहे ते म्हणा या का
माळ्यानं केला मळा एक तुम्ही दुसरी एक उभी सांगितली त्याच्यानंतर माळ्यानं केला मळा बंधू महाजन केली शेती त्याच्यानंतर पाण्या वाचवली झुलवत येते जोंधळ्यात मेथी हा अजून दुसरी एक उभी सांगितली होती तुम्ही माळ्यानं केला मळा ती कोणती मी राहिली
बंधू माझ्याने केली शिरी
एक मिनिट माळ्यानं
केला मळा केली शिरी
शिरी
पानं माळ्याला माग सारी
केला मळा बंधू माझ्यानं केली शेती पाण्या वाचून जोंधळ्यात मिळती हीच उभी तुम्ही आता चालीवर म्हणा
चाल नाही
का
धन्य नाही मत मग आता
माळ्याने केला ka चीच बाईनी जमेविल येवायावूरा मुतगार बाईनी जमेविल तोरला माजा बांदूई गरश्यान्यानी चलविल येवायावूरा मुतगार गरश्यान्यानी चालवील येवायावूरा मुतगार मोटनी मोटा डोळ मोटनी मोटा डोळ तुझ्या डोळ्याचा मला धाक येवायावूरा मुतगार तुझ्या डोळ्याचा मला धाक येवायावूरा तुझी राक येवायावूर मुतगार राणी कायद्यात तुझी राक येवायावूर मुतगार मध्यानी रात्रीच मध्यानी रात्रीच दिवा लावून काही केलं येवायावूर
असं म्हणाला एक जाती सासऱ्याला आईला येतं रडू झाली डोंगराच्या आडू येत
हुंडा बाजी भरते
ना छोट्या बाळाला बाळाला झाली दिष्ट इसबंदाला जाऊ कवा त्याला होती दिष्ट जवा तवा इसबंदाच आहे ना ते बाळाला झाली दिष्ट छोट्या बाळावर नाही का
जीवाला जीव काय लावा तसल्याला हळदी वाचून रंगे नाही मसाल्याला आहे ना
आणि काय म्हणलं
जीवाला जीव काय लावत असल्याला पाण्यात पाशानं कोरडा राहील
माझ्या
बहिण म्हणजे मायाच आहे ना ते
येगळे निराळ असत सगळं काय येत
बहिणीच्या डोळा पाणी भाऊ चिंता बोला
एवढं येत तर अडाणी कसं आम्हाला इतकं सुंदर गाळा येत नाही तुमच्या सारखा पुढे या पुढे सारखा इथे इथे
गळा चालायचं नाही ते
पुढे 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 छोटं पुढे आता तुमच्या मालकाने सांगितलं मग म्हणायलाच पाहिजे ना
आम्ही काय म्हटलं ते येत आहे असलं येत नाही
कोरडा पाशान
पाण्यात पाशान कोरडा राहिला तस ते
किंवा ते लेकीचा जलम गोरी बाबळीचा पाला बोलती माई बाप जन्म देऊनी वाया गेला
लेकीचा जन्म ठाऊ असता आले नसते, देवाच्या दाराची मी तर तुळस झाले असते. असं म्हणजे लेकीहून सुद्धा असत
ना. ते सांगतील आता
मला येत नाही.
तुम्हाला जे येतात ना
ते सात सात
तुम्ही
म्हणा.
दुसरे अंडे
दुसरे
आणि
चाल मध्ये
फटाफटन
माझं लग्न होणार आता किती वर्ष झालं. कोकणात चालू गीता म्हणा आधी म्हटली आला लग्नाच्या आधी म्हटली आली गीता माझी
असं ना करते. आमचं भाषा येत नाही घेते तुझ्या गाता मला येत नाही हो ना गुरुवाचन
तुझी भाषा काय मग चन्ना पाचन गोंडा
एक चार दोन होय सर
गोरीचं गोरप म्हणा काळी झुरती म्हणा आता माझी बाई
तुम्हाला 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 आम्ही कुठलं तर्कत राहायचं
घरात
कोण दळतय
म्हणून तर आठवण करून देतो.
ही धनी तरले
कडगाव नाव घेतले बघ ते कोकण्या गावाचे अंतर ते
भाजी
म्हणतात दुसरं ते चाल कोकण्या गावाचे आहे ते हा ते सोड माझे होय ते लेख अहो ते कोकण्या भाषेच येतोय किंवा आम्हाला तिथं येईन आम्हाला कोकण्या गाव जोगळी बंदर आणलो
काई पंडबिरीच्या वाटा वाटा पंडबिरीच्या वाटा कुणी तोडी लग बाई येळू ब्याट येळू बाई ब्याट गाली येनी काई इटल काई बोलाय जना माझी लाग बाई नाही कोणई नाही मन कोण जना माझी लाग बाई नाही कोणई नाही बाई कोण काही इटल म्हणू येनी इटल म्हणू येनी हाक मारी ताग बाई आला कोळी आला बाई कोळी हाक मारी ताग बाई आला कोळी आला बाई कोळी हाक मारी तला कोळी इटू जनीच पीठ चाळी इटू जनी चग बाई पीठ चाळी पीठ बाई चाळी इटू जनी चग बाई पीठ चाळी पीठ बाई चाळी काही पंढरीला जातू जातू पंढरीला जातू उबारालो मी ग बाई शनिवारी शनिबाई वरी उबारालो मी ग बाई शनिवारी शनिबाई वरी उबारालो मी शनिवारी काही नदर माझी गेली इटू रायाच्या ग बाई झेंड्यावरी झेंड्याबाई वरी इटू रायाच्या ग बाई झेंड्यावरी झेंड्याबाई वरी काही भरील चंद्र बाग बाग भरील चंद्र बाग दोंडा बुडला ग बाई नान तोरुई नानबाई तोरुई दोंडा बुडला ग बाई नान तोरु नानबाई तोरुई काही पंढरीच्या वाट वाट पंढरीच्या वाट कोणी सांडला ग बाई तांदू येळुई तांदूबाई येळुई कोणी सांडला ग बाई तांदू येळुई तांदूबाई येळुई कोणी सांडली तांदू येळू काही देवत्या इटलाच ही नावाज ताग बाई मंजू येळ मंजूबाई येळ ही नावाज ताग बाई मंजू येळ मंजूबाई येळ
पहिल्यान कच कच
म्हटलं
पंढरीच्या वाट कुणी तोडिली येळू भेट काय देव त्या विठ्ठलाची दिंडी जायला केली वाट शब्दात सांगा
पंढरीच्या वाट कुणी तोडिले येळू भेट देव त्या इटलाची दिंडी जायला केली वाट पंढरीची वाट कुणी पाप्यानं नांगरली देव त्या इटलाची गाडी बुक्याची हजार आली राईन रुक्मीन एकामेकीची घाली येणे इटल काही बोल जना माझीला नाही कोणी पंढरीला जातो उभा राहतो मी शिनीवर नदार माझी गेली इटुरायाच्या झेंड्यावर पंढरीच्या वाटत कुणी सांडिलं तांदूळ येळ देव त्या इटलाचा ही नावाजत बारी एक
कन्नड
कन्नड
भाषेत
एक दोनच म्हणा जास्त नाही कारण आम्हाला कन्नड काय कन्नड शीस शीस गिव्हिंग अ कन्नड सॉन्ग नॉट मराठी
अलोन
अलोन या अलोन कन्नड सॉन्ग
अडकी लगाड़ा गया ग किड़क नागर हाव हुड़क्याड़ी हाला कुड़ादान कुड़ादान मनीष ना गई
शकूबाई सुशाबाई म्हणजे काय तिचं लग्न आहे का काय काय सांगितलं
लेखित
विषय काय होता गाण्याचा आम्हाला कांदळी
लेखीनं पटवलं हात केलं आंब्याचं झाड पुढं झालं मनात नाही त्या गोष्टी कर होईल काय असायचं
नवऱ्याच्या घरी आईस तू सुखांत
राहा ते कंदड आहे तुम्हाला कळत
नाही पण आवाज
आवाज चालले
इन कन्नड इट इज मोर ब्यूटीफुल वॉइस आई थिंक बिकॉज इट इज हर लैंग्वेज
कन्नड अनुभव नाही आहे हे मराठी अनुभव नाही
हां मराठी अनुभव नाही
नाही नाही मराठी अनुभव नाही
दे स्पीक रियली कन्नड दैट्स व्हाई दैट इज देयर लैंग्वेज स्वतःची भाषा असल्यामुळे जास्त आवडत त्याला असं
हो